श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 55व्या श्लोकाचं निरूपण सुरू आहे आणि विषयवस्तू ही आहे की उच्च स्थिती प्राप्त झालेला तो योगी कोणत्या क्रमाने कशा पद्धतीने माझ्यापर्यंत येऊन पोचतो, माझ्यामध्ये येऊन मिळतो आणि त्याचा जो क्रम आहे तो क्रम आपण या 55व्या श्लोकाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करतो आहे। भक्त्या माबी जानाती यावम यश्चाश्मी तत्वतः, मला ज्यानी पूर्णपणे तत्वतः जाणलेलं आहे, मी काय कसा केवळा हे सगळं मला जाणण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि तत्वतः त्यांनी मला जाणलं आहे आणि मला जाणल्यानंतर तो कशा प्रकारे माझ्यापर्यंत येऊन पोचतो, मला ऐक्याला पावतो किंवा तो मला तत्वतः जाणून तो माझ्यामध्ये प्रवेश कसा करतो, माझ्याशी समरस कसा होतो, यावरचं विस्तृत निरूपण या 55व्या श्लोकाच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगत आहे आणि ते सर्वोच्च स्थिती या श्लोकाच्या माध्यमातून माऊलींनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे काय माऊलीचा तर यशस्वी प्रयत्न आहे, पण आपली योग्यता किती आहे हे आपण आपली ओळखावी, पण ती जी उच्च अवस्था आहे, पै देशे काळे पदार्थे साधुनी घेईजे माते, तैसा नव्हे मी आई ते सर्वांचे सर्वही, सहजासहजी मी आटोक्यात येणारा नाही आहे, योग्य देश योग्य काळ योग्य पदार्थ या सर्वांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तरच मी प्राप्त आहे, असा मी नाही तर मी स्वतः सिद्ध सर्वांच्या सर्व रूपाने मीच ओतप्रोत भरलेला आहे। आज या 55व्या श्लोकाचा शेवटला भाग आपण घेणार आहोत, सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।
वाराभाळची फेडी वांचुनी सूर्या ते नघडी, काहा तू बाबुळी घाडी तो यनकरी, तैसा आत्मदर्शनी आडळू असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाशे स्वयं, म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, तयाध्यात्मशास्त्रांसी जैसाचपणाची ये पुसी, तई ये जे जयाठायासी ते हे गीता, भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशाघविया, तैसी शास्त्रेश्वरा गीताया सनाथे शास्त्रे।
वारा हा सूर्या आड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा तयार करीत नाही, सूर्य आहे तसा आहेच, किंवा पाण्यावर आलेले गोंडाळ हातानी दूर करता येते किंवा हात त्याला दूर करतो, तिथे काही नवे पाणी उत्पन्न होत नाही। त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबद्धक असा जो अविद्येचा मळ आहे तो मळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढेच। एरवी जी ओरिजिनल वस्तू आहे ती तर तशीच आहे ना, याशिवाय मी जो स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो, त्याला काही वेगळं प्रकाशित करण्याची गरज नाही. म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत. म्हणजे अविद्येचा कचरा ही शास्त्रे नाहीसा करतात. याशिवाय ती आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. ते ज्ञान करून देऊ शकत नाही, फक्त तो कचरा ते दूर करू शकतात. त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना आपला खरेपणा सिद्ध करता येत नाही. कारण हे फक्त गीतेद्वारे सिद्ध होऊ शकते. बाकी इतर जी शास्त्रे आहेत ते आपली श्रद्धा दृढ करू शकतात, अविद्येचा कचरा स्वच्छ करू शकतात. पण ब्रह्म काय आहे, परमात्मा काय आहे, आत्मा काय आहे, चैतन्य कसं असते, या सर्व गोष्टी या गीताशास्त्राच्या माध्यमातूनच आपल्याला कळू शकतात. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्वच्या सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. जर गीता नसेल तर बाकी सर्व शास्त्रे अनाथ आहेत, अशी ही गीतेची थोरवी आहे. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे हा भावो सकणवे धरूनी श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ शिष्यी हो आवया ढळ सांगतसे मुकुळ मुद्राता आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता म्हणून दावी आद्यंता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नानाधिकार प्रसंगी निरूपणानेगी सिद्धांत केले. हे राहुदे, या गीता शास्त्रेश्वराने जसा हाताने आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विचाराने सांगितला. म्हणजे आत्म्याला निरूपण करण्यासाठी, ब्रह्मपदाला प्रकाशित करण्यासाठी गीतेने खूप सगळे प्रमेय प्रतिपादित केलेले आहेत. आणि प्रत्येक अध्यायाच्या मार्फत, प्रत्येक अध्यायातून चित्ताची पवित्रता, मनबुद्धी अहंकार याचे विश्लेषण, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आत्मा, जीव, चैतन्य, कैवल्यपद या सर्व गोष्टींबद्दल विस्तारपूर्वक चर्चा कोणत्या एका शास्त्रात येत असेल तर ती हे गीताशास्त्र आहे. परंतु पहिल्याच ऐकण्याबरोबर हे देवाचे सांगणे अर्जुनाला क्वचितच समजेल असा अभिप्राय सकरून अशा श्रीहरीने मनात धरून तोच विचार शिष्याच्या अंतकरणामध्ये पक्का दृढ होण्याकरिता श्रीकृष्ण गुणीमाता आता थोडक्यात पुन्हा एक वेळा तोच विचार सांगत आहे. आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे, कारण हा 18वा अध्याय सुरू आहे आणि हळूहळू आपण पुढेही पुढे जातोय. म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवित आहे. आणि तो अर्थ काय, ज्ञानाच्या माध्यमातून या जीवाच्या मागची जन्म मरणाची परंपरा आपल्याला संपवता येते. कर्माची हातवटी, ज्ञानाचा मार्ग, भक्तीचा आधार, श्रद्धेचे निरूपण या मार्गाने हळूवार क्रमयोगाने क्रमाक्रमाने जाता येते असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून ती निरूपित केलेली आहे.
तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापर नेणत कोणी जैमानी तै महासिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षानेका भिडवुनी आरंभू देखा संपवितु असे एथ विद्यानाशु हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नानापरी निरूपले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून उपेयही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येणेची भावे.
तरी ते सर्वच्या सर्व सिद्धांत या गीताशास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे. असे जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून मानील तर महासिद्धांताच्या अभिप्रायामध्ये अनेक सिद्धांतांच्या बाजू अंतर्भूत आहेत असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथांची या ग्रंथाची समाप्ती करीत आहोत. या गीतेमध्ये अविद्येचा निराश करणे हा विषय आहे आणि त्या योगाने मोक्ष मिळवणे हे प्रयोजन आहे किंवा फळ आहे. अविद्यानाश आणि मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. एकीकडे अविद्यानाश म्हणजे अज्ञान आणि दुसरीकडे मोक्षप्राप्ती हे आपलं प्रयोजन. या दोन्हीच्या मध्ये एक दोरी जी काही असेल कनेक्टिंग रोप कनेक्टिंग वायर तर ते कनेक्टिंग वायर काय आहे तर ते ज्ञान आहे. आणि हा एकच सिद्धांत पूर्ण गीता ग्रंथातून प्रतिपादित करण्यात आलेला आहे. हे इतकेच नाना प्रकाराने या ग्रंथामध्ये विस्तृत रीतीने सांगितले आहे. आता हे दोन अक्षरामध्ये थोडक्यात पुन्हा सांगावे म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव याच अभिप्रायाने प्रवृत्त झाले आणि पुढील श्लोकामध्ये या गोष्टीचाच आविर्भाव आपल्याला आढळून येईल आणि या गोष्टीचेच पुढचे प्रतिपादन करण्यात येईल. असा हा 55वा श्लोक फार उत्कृष्ट असा 55वा श्लोक आपण आज इथे संपवलेला आहे. आणि या श्लोकामध्ये जर आपण सिंहावलोकन केलं तर माऊलींनी काय सांगितलं, पहिल्यांदा ही ज्ञान भक्ती योगाची जी स्थिती कशी असते, मी केवढा आणि कसा आहे हे तो पुरुष तत्वतः कसा जाणतो, आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर तो पुरुष क्रमाक्रमाने माझ्यामध्ये येऊन कसा समरस होतो. तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी आणि वृत्ती तये आवृत्तीसी बुडवून जाय. ती वृत्तीसुद्धा आवृत्तीमध्ये बुडून जाते. अशी ही उच्च अवस्था वैराग्य विवेक हे सगळं जिथे नाहीसे होते बंध मोक्षासह आटून जातो म्हणजे मोक्षही राहत नाही. अशी ही वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. तिथे वृत्तीचाही ठाव ठिकाणा उरत नाही. आणि शरीर हे स्वभाववशाने कसं होते तर आणि शरीर स्वभाववशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेणे मिशे भेटे तया. काही करण्याचा प्रयत्न केला शरीर स्वभाववशात काही जरी करण्याचा प्रयत्न करीत असेल तरी त्या निमित्ताने त्या उच्च योग्याला त्या क्रमयोगाला मीच भेटतो. कारण तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वया मजगमन तो चाले तेच, जे बोलेल तेच स्तवन होते, जिकडे पाहिल तिकडेच त्याला दर्शन होते। दर्शन कोणाचं? देवाचं। तो करी तेतुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो करेल ती ती माझ्या पूजे माझी पूजाच होईल, तो जे जे जपेल जे जे कल्पेल तो माझा जपच होईल, आणि तो असे तेची कपित्वजा समाधी माझी। आणि तो जेव्हा जेव्हा गप होऊन बसलेला असेल तेव्हा समजायचं की त्याला समाधी लागलेली आहे, अशी त्याची त्या क्रमयोगाची अशी उच्च स्थिती त्याला प्राप्त होते। जाणे अजू मी अजरू, मला कसा जाणतो तो? अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू आनंदू मी। अपूर्व ही मीच आहे, अपारही मीच आहे, आनंदही मीच आहे, अक्षयही मीच आहे, अक्षरही मीच आहे, अजही मीच आहे आणि अजरही मीच आहे। अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू, आद्यू मी अव्यक्तू, व्यक्तू ही मीची। अशा अशा प्रकारे माऊलींनी त्या क्रमयोगाची उत्तम स्थिती वर्णन केली आहे। तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालोनिया प्रवेशे मजची माझी। कशाप्रकारे माझ्यात प्रवेश करतो? स्वानंदा अनुभव, स्वानंदाचा अनुभव आल्यानंतर तो समरस होतो। तैसा मी तो हे जे असे, माझ्यात आणि त्याच्यामध्ये कशी रिलेशनशिप आहे? तर स्वानंद अनुभवाची रिलेशनशिप आहे राजे हो। अशा प्रकारे तो माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतो, आणि जेव्हा तो माझ्या स्वरूपामध्ये येऊन मिळतो तर मग तो मीच होऊन जातो। आणि हे सांगण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी माऊली म्हणतात की गीता शास्त्र हेच एकमेव प्रमाण आहे। गीतार्थाचे चांगावे मोक्ष पाय पर आगावे, आणि शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्धू, इतर शास्त्रांना प्रमाण नाही आहे, गीताशास्त्र स्वयंप्रमाणित आहे। हे वर्तमानाचं शास्त्र आहे, 5000 वर्षापूर्वीही वर्तमानात होतं, 1000 वर्षापूर्वीही वर्तमानात होतं, 800 वर्षापूर्वी वर्तमानाचंच होतं, आजही वर्तमानाचंच आहे, आणि 5000 वर्षानंतरही वर्तमानाचंच राहील। तैसा आत्मदर्शनी आडळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाश स्वये। असं हे निर्मळ शास्त्र आहे बरं का, माझं निर्मळ स्वरूप दाखवून देण्याचं प्रकाशमय शास्त्र कोणी असेल तर ते गीताशास्त्र आहे। म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पावे, अविद्येचा विनाश, अविद्येचा कचरा दूर करण्याचं काम इतर सगळी शास्त्रे करतात, पण विद्या, ज्ञान किंवा आत्मबोध दाखवून देण्याचं काम फक्त गीताश करू शकते। वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, बाकी सगळे शास्त्र हे आत्मबोध करण्यासाठी स्वतंत्र नाही आहे। गीताशास्त्र तेवढं एकमेव असं शास्त्र आहे जे आत्मबोध करून घडवून आणून देऊ शकते। आता यापुढे माऊलींनी सांगितलं की हे एकच, हा एकच सिद्धांत पूर्ण गीतेमध्ये ठासून ठासून भरण्यात आलेला आहे, आणि साध्यही प्राप्त झाल्यानंतर साधनाचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव आणखीन प्रवृत्त झाले, आणि अर्जुनाला जाणून बुजून मुद्दाम होऊन तो अभिप्राय व्यक्त करण्याचा देवानी मानस दाखवला। आणि पुढच्या श्लोकांमध्ये 56, 57, 58 या श्लोकामध्ये पुढची जी उत्तम स्थिती आहे त्या स्थितीचं देव सांगतात की तो माझा प्रसाद शाश्वत अविनाशी पद असं कसं मिळवतो, त्याबद्दलची माहिती पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे। आज आपण इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।